हिंदू साम्राज्य दिवस परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचे दिनांक 24 जून 2011 रोजी झालेले नागपूरच्या उत्सवातील भाषण. मराठी अनुवादक प्राध्यापक नीला महाडिक पुणे. प्रकाशकाचे दोन शब्द. संघाच्या कार्यप्रणालीमध्ये विशेषतः 6 उत्सव साजरे केले जातात. त्यांचे ऐतिहासिक सामाजिक दृष्ट्या महत्व आहे. या उत्सवांमध्ये हिंदू साम्राज्य दिनोत्सव विशेष महत्वाचा आहे. जेव्हा परकीय सत्तांनी या पवित्र देशात आपली राजवट स्थापित करून इथल्या भूमिपुत्रांना गुलामीचं जीवन जगण्यासाठी बाध्य केलं, तेव्हापासून नेहमी होणाऱ्या पराभवांमध्ये अधूनमधून आमचे पौरुषत्व प्रकट होत होते. पराक्रमाची छटाही दिसून येत होत्या. कधीतरी साफल्य मिळाले तरी त्याला स्थायी रूप देऊन त्या योगे जनसामान्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य मात्र झालं नाही. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी हा इतिहासातील अत्यंत पवित्र असा दिवस आहे. या दिवशी इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं हिंदू राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा परिचयात्मक स्वरूपाचा पण महत्वाचा असा प्रयत्न केला गेला. आजची परिस्थिती आणि तत्कालीन परिस्थिती यामध्ये मोठी समानता आढळून येते. प्रस्तुत पार्श्वभूमीवर नागपूर महानगराच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमोर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात गुरुवार दिनांक 24 जून 2010 रोजी परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या अमोघ वाणीनं हिंदू साम्राज्य दिवसाचं महत्व सांगणारा संस्मरणीय प्रेरणादायी असा प्रबोधन वर्ग संपन्न झाला. माननीय डॉक्टर मोहन भागवत यांचे विचार राष्ट्राच्या पुनरुत्थान कार्याशी संलग्न असलेल्या बांधवांना उपयोगी पडावे या दृष्टीनं त्यांच्या विचारांची संकलनांची एक लघु पुस्तिका नागपूरच्या भारती प्रकाशनानं छापली. ती आता अनुवादित स्वरूपात मराठीमध्ये भाविसा पुणे प्रकाशित करत आहे. हे काम आनंददायी असं आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आणि प्रकाशनासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं, प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. सर्व वाचक या पुस्तकाचं उत्साहानं आणि आत्मीयतेनं स्वागत करतील असा विश्वास वाटतो. भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन. हिंदू साम्राज्य दिवस. माननीय सरकार्यवाह विदर्भ प्रांताचे सहसंघचालक नागपूर महानगर संघचालक आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू, दरवर्षी साजरा होणाऱ्या हिंदू साम्राज्य दिनोत्सवाचे आज विशेष आयोजन केलं आहे. आपल्या संघाचं कार्य 84 वर्ष चाललं असून यंदाचं हे 85वं वर्ष आहे. असं कार्य करता करता दीर्घ कालावधी लोटतो. 2-2 पिढ्या कार्य करतात तेव्हा ते कार्य निश्चितच महत्वाचं असतं. आज तिसरी पिढी हे कार्य करत आहे. अशा कार्यक्रमाच्या मागे निश्चितच काही भूमिका असणार. तर या सगळ्याचा उद्देश आचार विचार काय होतं याचं पुनस्मरण करणं आवश्यक आहे. कोणत्याही विचारांची पूर्वपीठिका नसताना जेव्हा आपण कार्य करत असतो तेव्हा ते नुसतंच कर्मकांड बनून राहतं आणि त्यामध्ये परिश्रमाचा व्ययही होतो. इतकंच नाही तर कधी अपेक्षित परिणामही साधला जात नाही. काळाचा प्रवाह पुढे जात असतो. त्या काळाच्या ओघात बरीच
सॅम्पल कम्प्लीट. Ready to continue?